चीनी मंडी .com पॉडकास्ट।
5 करोड़ पर्यंतच्या टर्न ओव्हरवर थांबणार GST रिटर्न, 40 लाख व्यापाऱ्यांना मिळणार दिलासा। 2 वर्षांपासून टाळत आलेला GST पहिला वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्टच्या फायलिंगमुळे छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळू शकतो। GST काउन्सिलच्या 20 सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत 5 करोड रुपयांपेक्षा कमी टर्न ओव्हर असणाऱ्यांना 2017-18 या आर्थिक वर्षात GSTR 9, GSTR 9A आणि GSTR 9C भरण्यापासून मुक्ती मिळू शकते। यामुळे जवळपास 30 ते 40 लाख व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना दिलासा मिळेल। सरकारकडे व्यापाऱ्यांचे मासिक आणि तिमाही रिटर्नचे आकडे नोंद केलेले आहेत। तांत्रिक अडचणींमुळे GST रिटर्नची अंतिम तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती। पुढच्या वर्षीपासून इलेक्ट्रॉनिक टॅक्स इनव्हॉइस लागू झाल्यानंतर वार्षिक परतावा भरण्याची गरज नाही। सूत्रांनी सांगितल्यानुसार सरकारनं पहिल्या वर्षाचा वार्षिक परतावा भरण्यापासून छोट्या व्यापाऱ्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची घोषणा या काउन्सिल बैठकीत होऊ शकते। व्यापार जगतातही याबाबत मोठी चर्चा सुरू आहे आणि टॅक्स भरणाऱ्यांनी फायलिंग पूर्णपणे थांबवलं आहे। सामान्य डीलर्सना वार्षिक GSTR 9, कंपोजिशन डीलर्सना GSTR 9A आणि 2 करोडपेक्षा अधिक टर्न ओव्हर असणाऱ्यांना GSTR 9C अशा स्वरूपात ऑडिट रिपोर्ट फाईल करावा लागतो।